बहुविधच्या श्रवणीय विभागात ऐकूया माझ्या आनंदाचं निदान. लेखक नासी फडके. वाचक स्वर अक्षय वाटवे. गझनीच्या महम्मदाची अशी गोष्ट सांगतात की त्याचा अंतकाळ जवळ आला होता तेव्हा हयातभर पराक्रम करून मिळवलेली संपत्ती डोळ्यांनी पाहावी अशी त्याला इच्छा झाली. ती बघून त्याच्या मनात काय विचार आले असतील कोण जाणे. मी पैसा मिळवला, मित्र जोडले, कमलासारख्या गुणी रसिक सुंदर स्त्रीच्या प्रेमाचा उपभोग घेतला, रोहिणी अंजली विजय या गुणी बुद्धिमान मुलांची माया आणि भक्ती मिळवली. हे सारे मी कमावलेल्या धनाचेच प्रकार म्हणावे लागतील. परंतु माझं मोठ्यातलं मोठं धन कोणतं तर मी लिहिलेले ग्रंथ. गझनीच्या महम्मदाप्रमाणे ही ग्रंथसंपत्ती जेव्हा मी बघतो तेव्हा मी स्वतःला प्रश्न करतो, जवळजवळ 60 वर्ष सतत निष्ठेनं लेखनाचा उद्योग करून ही जी ग्रंथसंपत्ती मी निर्माण केली ती कशासाठी, कोणत्या हेतूनं? अर्थलाभ आणि लौकिक हे साहित्याचे हेतू असतात असं म्हटलं जातं. माझ्या लेखनाचे हे दोन हेतू अर्थात होतेच, परंतु सतत लिहित राहण्याची मी जी धडपड केली ती फार निराळ्या प्रेरणेनं, हेतूनं. माझ्या साहित्याचं आणि जीवनाचंही जर काही खास वैशिष्ट्य असेल तर ही वेगळी प्रेरणा. कथाकार, कादंबरीकार, साहित्यिक या नात्यानं माझं खरं विशेष कर्तृत्व कोणतं ते सांगण्यासाठी माझ्या ठिकाणच्या या वेगळ्या प्रेरणेचाच विचार करायला हवा, या प्रेरणेचंच स्वरूप स्पष्ट करायला हवं. परंतु ते करण्यापूर्वी अर्थलाभ आणि लौकिक या दोन गोष्टींविषयीची माझी भूमिका सांगायला हवी. माझ्या लेखनावर मी मोठा श्रीमंत झालो अशातली गोष्ट नाही, परंतु सुखासमाधानानं राहता यावं इतका पैसा मी मिळवला हेही खरंच. परंतु पैसा ही गोष्ट मी गौण समजतो, नेहमीच समजत आलो आहे. लेखन करून लौकिक मिळवला, परंतु लौकिक ही देखील फारशी महत्त्वाची गोष्ट मी मानित नाही. लौकिकाविषयी माझ्या काही विशिष्ट कल्पना आहेत. त्यातली मुख्य ही की लौकिक ही गोष्ट फार क्षणभंगूर असते. लोक आपलं नाव 4 दिवस घेतात, मग लोकांना आपला विसर पडतो. एखादी विशेष प्रशंसनीय गोष्ट आपल्याकडून घडली तरी वृत्तपत्रात आपलं नाव तेवढ्यापुरतं छापून येतं, मग दुसऱ्या दिवशी ठळक ठशात दुसऱ्या कोणाचं तरी नाव छापलं जातं. ठळक ठशातली ती जागा आपल्याला खाली करून द्यावी लागते. वृत्तपत्रांचा धंदाच असा आहे की त्यांना 12 आणि 12 दोन्ही सारखीच. बातमी हे त्यांचं मुख्य भांडवल, ती आनंदाची असो दुःखाची असो. जगराहाटीचा हा न्यायच आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं धैर्यानं म्हणण्यास भारताच्या कोट्यवधी नागरिकांना शिकवण्याचा उद्योग ज्यांनी केला ते एवढे लोकमान्य टिळक होऊन गेले. परंतु त्यांचा लौकिक त्यांच्या पश्चात कितीसा टिकला? आता तर त्यांच्या वर्षश्राद्धाचा दिवस येतो आणि जातो त्याचा कुणाला पत्ताही नसतो. साहित्य सम्राट अशी किताबच ज्यांनी मिळवली त्या तात्यासाहेब केळकरांचा लौकिक कितीसा उरलाय? त्यांचे ग्रंथ कितीसे वाचले जातात? हरिभाऊ आपटे, शिवराम महादेव परांजपे अशा सगळ्याच थोर साहित्यिकांचा लोकांना विसर पडलेला आहे. 4 दिवस त्यांचा लौकिक गाजला तेवढाच. म्हणून लौकिक या वस्तूचं अवास्तव आकर्षण मी स्वतःला कधी वाटू दिलेलं नाही. 2 प्रकारचे अनुभव मला येत असतात. मी तुमची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत असं प्रभावातून सांगणारे वाचक मला आढळतात. हे वाचक कुठल्या तरी दूरच्या गावचे असतात, परंतु माझ्या प्रत्येक नव्या साहित्यकृतीकडे त्यांचं लक्ष असतं. अशी माणसं कधीकधी मला प्रत्यक्षही भेटतात आणि त्यांच्याशी संभाषण केल्यावर माझी खात्री पटते की मी कोणत्या कादंबरीत कोणती पात्र रंगवलेली आहेत, त्यांच्यावर आलेले सुखदुःखाचे कोणते प्रसंग वर्णिले आहेत, त्यांच्या तोंडी कोणत्या उपमा कोणते विचार घातले आहेत, माझ्या कोणत्या गुजगोष्टीत कोणत्या कल्पना मांडल्या आहेत, गंभीर प्रकृतीच्या माझ्या कोणत्या पुस्तकात मी कोणते सिद्धांत नमूद केले आहेत आणि कोणते युक्तिवाद केले आहेत, या साऱ्या गोष्टी माझ्या लक्षात राहिलेल्या नाहीत, परंतु त्यांनी कटाक्षानं त्या लक्षात ठेवल्या आहेत. अशी माणसांची पत्रं आली किंवा त्यांची प्रत्यक्ष गाठभेट झाली म्हणजे आनंद होतो, अभिमान वाटतो आणि आपण कुणीतरी मोठे आहोत अशा अहंकारानं ऊर भरून येतो. परंतु असल्या अहंकाराचा फुगा टाचणीनं फोडणारा दुसऱ्याही एका प्रकारचा अनुभव येतो. मी आणि कमल एकदा त्रिवेंद्रमला जात होतो. मद्रास ते त्रिवेंद्रम जाणाऱ्या गाडीत फर्स्ट क्लासच्या डब्यात बसलो होतो. आमच्या डब्यात बसलेल्या दुसऱ्या दोघा प्रवाशांची ओळख करून घ्यावी म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलणं काढलं. त्यांची खरी नावं सांगत नाही, श्री पंडित आणि त्यांची लग्नाला योग्य झाली आहे अशी कन्या कुंदा असं त्यांना आपण म्हणू. मुद्दा असा की दोघंही महाराष्ट्रीय होती. श्री पंडित मुंबईत प्रॅक्टिस करणारे होते, सॉलिसिटर होते. कुंदा एक मिशनच्या कॉन्व्हेंटमध्ये केम्ब्रिज विद्यापीठाच्या परीक्षेचा अभ्यास करीत होती. आम्ही त्यांना त्यांची नावं विचारली, त्याचप्रमाणे त्यांनीही आमची विचारली. परंतु असं आढळून आलं की नासी फडके आणि कमला फडके ही दोन्ही नावं त्यांनी जन्मजात कधी ऐकली नव्हती. इंग्रजी पद्धतीनं राहणाऱ्या उच्च फॅशनेबल शिष्ट स्नॉब लोकांचा स्वभाषेला आणि संस्कृतीला पारखा झालेला एक वर्ग असतो, त्यापैकी होती ही दोन माणसं. कोण फडके, काय उद्योग करतात, कोणत्या कॉलेजात असतात, कोण कमला फडके, असे प्रश्न ती दोघं विचारू लागली. सभ्यता सोडू नये म्हणून आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. परंतु मनात म्हटलं, तुम्हाला काय सांगायचं कपाळ, मराठी बोलणं तुम्हाला समजतं हीच मोठी कृपा म्हणायची. असा एखादा प्रसंग घडला की आपण मोठे प्रख्यात आहोत याबद्दलचा सारा अहंकार निपटला जातो. असे उलट अनुभव मला कितीदा तरी आल्यामुळे लौकिक ही वस्तू किती तकलादू आहे याची मला पूर्ण खात्री पटलेली आहे. माझ्या सत्काराचे समारंभ काही निमित्ताने होतात, माझ्या गौरवाची भाषणं मी ऐकतो, तेव्हा देखील माझं मन मला सांगत असतं की हे सारं दोन घडीचं आहे. कधी न ढळणारा असा एक विचार माझ्या मनात मी सतत वागविला आहे, तो हा की लौकिकाच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही. मी 32,000 पृष्ठांचं लेखन केलेलं असलं तरी माझ्या ग्रंथाची जी काही खरी किंमत असेल तिच्या प्रमाणात माझी आठवण पुढच्या पिढ्यातल्या लोकांना राहील. माझ्या हातून झालेल्या साहित्य निर्मितीच्या प्रमाणात मला लौकिक मिळाला की नाही या प्रश्नाकडे बघताना माझ्या मनात येणारा लौकिकाच्या क्षणभंगूरपणाचा विचार सांगितला, त्याच्या जोडीनंच दुसरा एक विचार माझ्या मनात येतो, तोही सांगावासा वाटतो. तो विचार असा की मराठी साहित्याला फार मोठी उज्ज्वल परंपरा आहे. अनेक तत्वचिंतकांनी, लेखकांनी, कवींनी, नाटककारांनी मराठी साहित्य समृद्ध करण्याचं कार्य केलेलं आहे. माझ्या आधी होऊन गेलेल्या अनेक थोर थोर सारस्वतांच्या खांद्यावर मी उभा आहे. अंशतः यामुळेच मी उंच दिसत असेन. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, संतकवी, पंतकवी यांची गोष्ट सोडली तरी माझ्या आधीची जी सारस्वतांची पिढी मी डोळ्यांनी पाहिली त्या पिढीत किती थोर थोर साहित्यिक होऊन गेले. लोकमान्य टिळक, काकासाहेब खाडीलकर, तात्यासाहेब केळकर, वामन मल्हार जोशी, अच्युत बळवंत कोल्हटकर, केशवसुत तांबे यांची नुसती नावं घेतली आणि त्यांच्या साहित्यविषयक कामगिरीची धावती कल्पना डोळ्यापुढे आणली तरी आदरानं मस्तक झुकतं आणि मनात येतं, त्यांच्या तुलनेनं आपण किती लहान आहोत, आपली साहित्य सेवा किती अल्प आहे, आपण सदैव नम्रच राहिलं पाहिजे. म्हणून अर्थलाभ आणि लौकिक हे साहित्याचे जे सर्वमान्य हेतू आहेत ते मी गौणच समजतो. साहित्य निर्मितीचा काही एक विशिष्ट स्वतंत्र आनंद आहे, तो मी हयात भर भरपूर घेतलाय. तो अपूर्व आनंद हेच माझं खरं बक्षीस. वयाच्या 18व्या वर्षी माझी पहिली कथा प्रसिद्ध झाली, परंतु ती लिहिल्यावरही आपण साहित्यिक होणार आहोत अशी माझी भावना नव्हती. आपण साहित्यिक व्हायला हवं अशा निश्चयाचा मनात उद्भव होणं तर दूरच राहिलं. अल्लाहो अकबर ही कादंबरी मी लिहिली, ती थोडीफार गाजली, तरी देखील साहित्यिक होण्याची इच्छा किंवा साहित्यिक होऊनच दाखवू असा विचार माझ्या ठिकाणी नव्हता. पुढे जादूगार आणि दौलत अशा दोन कादंबऱ्या मी एकामागोमाग एक लिहिल्या. त्या खूप नावाजल्या गेल्या. हरिभाऊ आपट्यांनंतर एक नवा कादंबरीकार महाराष्ट्राला मिळाला आहे असं लोक म्हणू लागले. ललित साहित्याची दौलत उधळणारे जादूगार अशा शब्दात बेळगाव येथील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यावेळचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक शिवराम महादेव परांजपे यांनी माझा गौरव केला. आणि मग मात्र साहित्य क्षेत्रात अलौकिक कामगिरी करून दाखवणं हेच माझं जीवित कार्य आहे, आयुष्याचं ध्येय आहे असं मी ठरवलं. साहित्याच्या क्षेत्रातलं माझं खरं वैशिष्ट्य आणि खरं कर्तृत्व कोणतं असं जेव्हा जेव्हा मी स्वतःच्या मनाला विचारतो तेव्हा तेव्हा मी उत्तर देतो ते असं की या आयुष्यात मी जे जे पाहिलं, ऐकलं किंवा अनुभवलं त्याला त्याला मी साहित्य रूप दिलं हेच माझं वैशिष्ट्य, हेच माझं खरं कर्तृत्व आणि हेच माझ्या अक्षय्य आनंदाचं निदान. बहुविधच्या श्रवणीय विभागात आपण ऐकत होता नासी फडके लिखित माझं जीवन एक कादंबरी या ग्रंथातील एक अंश. माझ्या आनंदाचं निदान. पूर्वप्रसिद्धी ललित, सप्टेंबर 1969.